नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी. येत्या 2 वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन. सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश. धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा. जालन्यात हत्ती रिसाला परंपरेचा उत्साह, तर विड्यातली जावयाची गर्दभस्वारी यंदा स्थगित. आणि महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,92,936 सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षी 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत देशभरात 10 मार्च 2025 पर्यंत एकूण 10,09,000 सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील, तसंच 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. येत्या 2 वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या 5 वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या विजेचं एकूण वितरणातलं प्रमाण 13% 52% नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. UFBU अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या 24 आणि 25 मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. रिक्त पदांवर भरती, 5 दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशनसोबत UFBUची चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात येत आहे. ग्राहकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा अबाधित ठेवणं, ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना चालना देणं, तसंच या हक्कांचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणं या उद्देशानं हा दिवस पाळण्यात येतो. शाश्वत जीवनशैलीसाठी न्यायोचित परिवर्तन ही यावर्षीच्या ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे. ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉ पीतांबर सरोदे यांचं काल नंदुरबार इथं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. सरोदे यांची 30 हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. आकाशवाणीच्या जळगाव आणि धुळे केंद्रांवरून त्यांनी 50 हून अधिक व्याख्यानं आणि चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता. सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदकवर्गीय पक्षी दगावले होते. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरू झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीनं करण्याचंही सूचित करण्यात आलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सनं काल रात्री एक अंतराळयान अवकाशात पाठवलं. सुनीता आणि बुच विल्मोर हे दोघं अंतराळवीर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवडाभरासाठी अंतराळ स्थानकावर गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या सुमारे 8 महिन्यांपासून ते तिथेच अडकून पडले आहेत. जर्मन भाषा मराठीतून शिकता यावी यासाठी बालभारतीनं जर्मन कोर्स बुक म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात जर्मन उच्चार देवनागरी लिपीतून देण्यात आले आहेत. धुलिवंदनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यानुसार बहुतांश भागात नागरिकांनी कोरड्या रंगांनी धुलिवंदनाचा सण साजरा केल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासींची प्रसिद्ध असलेली राजवाडी काठीची होळी काल पहाटे 5:30 प्रज्वलित करण्यात आली. या अनोख्या होलिका उत्सवासह राज्यभरातल्या धुलिवंदन सोहळ्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.
इ.स. 1242 मध्ये काठी संस्थानचे राजे उमेद सिंह यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रूपं धारण करून पारंपरिक वेशभूषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरकताना दिसून आले. पुढचे 15 दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी 2 चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्छित पडला की ही गोटमार थांबते. दरम्यान यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक लेंगी नृत्य सादर झालं. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपरिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला. जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे 136वं वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात असा प्रघात आहे. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत इस्कॉन संघटनेच्या वतीनं काल गौरपौर्णिमा उत्सव साजरा झाला. अनेक बांधव या सोहळ्यात सहभागी झाले. दरम्यान नांदेड इथं शीख बांधवांचा होला मोहल्ला सोहळा आज साजरा होणार आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेटच्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी 8 पैकी 5 सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग 3र्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल भारताचा लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला तर महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा गाभारा आणि सभामंडप काल द्राक्षांनी सजवून द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. ही द्राक्ष नंतर भाविक अनाथाश्रम वृद्धाश्रम ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली. पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष 2020 रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं वारंवार लेपन केल्यास मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे. दरम्यान मंदिराच्या जतन संवर्धन जीर्णोद्धाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी 5 जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. या कामाच्या आढाव्यासह टोकन पद्धतीनं दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात 2र्या स्थानी. येत्या 2 वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन. धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा. आणि महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.